नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. बरी भलायकी हीच खरी व्हड गिरेस्तकाय. आपली भलायकी बरी उरची म्हण प्रत्येकान स्वताच्या कुडीची बरी जतनाय घेवपाक जाय. व्यायाम, योगा, चलप तशेंच हेर कवायतींतल्यान निरोगी रावपाक जाय अशें मत कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांणी व्यक्त केला. कांदोळे लायन्स क्लब कार्यालयात काल स्वस्थ नारी सशक्त परिवार भलायकी शिबीर झाले, त्या वेळार ते उलयताले. बायला सदांच तांच्या कामांनी व्यस्त असतात, मात व्यस्त राहणीमाना सयत बरी भलायकी असप महत्वाचे जावन असा. त्या खातीर सरकारान घडवून हाडिल्ले स्वस्थ नारी सशक्त परिवारा सारख्या भलायकी शिबिरांचो लाव ताणी घेवचो असे आवाहन या वेळार मायकल लोबो हांणी केला.
परिवार अभियान डिटेक्शन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर अर्ली स्टेज डिटेक्ट जायत जाल्यार म्हाका दिसता खुबशे स्प्रेड जाता कॅन्सर इन द बॉडी इट्सेल्फ. आणि हे स्क्रीनिंग दिस सर्विकल कॅन्सर स्क्रीनिंग फॉर वुमन वो आय स्पेशल प्रोग्राम कांदोळी मागीर फाल्यां आमच्या आरपोरा नागवा मागीर तसोच पारा सगळे विलेजनी हो घडोवन येता. कलांगूट आमचेच कॉन्स्टिट्युएन्सीतलो आमच्या गोंयान आपली इंडिये आणि हो सेंट्रल गव्हर्नमेंटान स्पॉन्सर केल्लो प्रोग्राम की डॉक्टर्स शूड गो एट द डोर स्टेप ऑफ द विलेजीस.
ह्या शिबिरात गोडेमूत, ब्लड प्रेशर, सर्वायकल, ओरल आणि ब्रेस्ट कॅन्सर, पेप्समियर तसेच दाताची तपासणी आणि हेर भलायकेच्यो चाचण्यो झाल्यो. हे विशी डॉक्टर नाझरेत हांणी सांगले.
स्वस्थ नारी सक्षत परिवाराचेर आसा आनी हाचो मेन एम्फोसिस म्हणल्यार बायलांची भलायकी बरी दवरपाक. वेळ मेळना आपली तपासणी करपाक. जशें आमी जाणू ह्या दिसांनी हे सायलंट किलर सामके प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर बोकरून येता, ताची लक्षणां सोंपेपणी दिसती पडना. आनी हाका लागून हो कॅम्प घडून दवरला आमी हांगासर. हो एक्सक्लुसिव्हली फॉर वुमन अशें हो कॅम्प आयज आयज दवरलेलो आसा. आयज आमचे टेस्ट आमचे डायबिटीज टेस्टींग फॉर प्रेशर आनी थ्री कॅन्सर्स आमी आयज करतले. पहिलं म्हणजे ओरल कॅन्सर, दुसरं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि तिसरं म्हणजे सर्वायकल कॅन्सर.
पर्पल फेस्टाच्या फाटभुयेर 100 वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन या महोत्सवा वेळार केला अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. येता त्या 12 ऑक्टोबराक पणजे शहरात इन्क्लुझिव्ह रन या मॅरेथॉन सर्तीचे आयोजन केला. सकाळी 6:30 ही मॅरेथॉन सर्त जातली. हातून सुमार 5,000 चड व्यक्ती वाटो घेतलो. तातून दिव्यांग तसेच हेर व्यक्ती लेगीत वाटो घेतली अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या.
वी हॅव हंड्रेड्स ऑफ इव्हेंट्स विच आर असोसिएटेड विथ इंटरनॅशनल पर्पल फेस्ट, मे इट बी इन द स्पोर्ट्स, एज्युकेशन, कॉन्फरन्सेस ऑर कल्चरल. देर आर सो मेनी थिंग्स दॅट आर गोईंग टू हॅपन इन दिस फ्यू डेज. अँड टुडे स्पेशली अ प्रॉमिनंट इव्हेंट दॅट वी गोईंग टू ऑर्गनाईज is inclusive run. This is a marathon and organized by the Adventures Beyond Barriers Foundation, ABB, of supported by the Rotary Club of Panjim Rivera.
Swastha Nari Sashakta Parivara Khala Ayushman Arogya Mandir Gaune Hani Mahatma Gandhi Centenary Vidyalayat Bailang Khatir Bhalayki Shibir Ghodon Hanle. या शिबिरात बायलां खातीर वेगवेगळ्यो चाचण्यो केल्यो. उंचाय, वजन, नियमित रक्तातली साखर, हेमोग्लोबीन, एनिमिया चाचणी आदी तज्ज्ञ दोतोरांनी तपासली. तशेंच मानसीक दुयेंस, क्षयरोग, कॅन्सर, एड्स, कुष्ठरोग अशा जायत्या दुयेंसांचेर भलायकेक उपेगी पडपी म्हायतीची तपासणी केली. दुयेंसा प्रमाण चाचणी करून दुयेतींक वखदां दिली. गोंयच्या बायलां आनी भुरगीं उदरगत खात्याक अंगणवाडी सेवांवरवीं भुरग्यांचें पोशण सुदारप ह्या विशयांतल्या यत्नांक लागून प्रतिश्ठीत स्कॉच गोल्ड अवॉर्ड 2025 मेळ्ळा. बायलां आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले, ही मान्यताय गोंया खातीर एक अभिमानाची गजाल आणि भलायकेन बरी आणि बळिश्ट पिळगी उबारपाची राज्याची वचनबद्धताय दाखयता. दरेका भुरग्याक चड बरे पोषण आणि जतनाये वरवीं जिणेंत योग्य सुरवात मेळची हे खातीर आमच्या अखंड यत्नांची ही मान्यताय एक गवाय असे ताणी सांगले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 28.7 डिग्री सेल्सियस नोंद झाला, तर किमान 24.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता. कळंगूट असोसिएशनान गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल सर्तीच्या मोहिमेक शानदार सुरवात करतना कुठ्ठाळी विलेजर्साचेर 3-8 फरकान जैत मेळयले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.